आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. राज्यासह देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती देशाला संबोधित करणार. अग्निशमन दल, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारगृह सेवांमधल्या 982 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं प्रदान. राज्यातल्या 75 जणांचा समावेश. आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा क्रिकेट सामना आज गुवाहाटी इथं खेळला जाणार. भारत आज जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था झाली असून देशातल्या युवांनी नवोन्मेषाच्या क्षेत्रात केलेल्या कामाची नोंद इतिहासात होत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केलं. देशात वेगानं वाढत असलेल्या स्टार्टअप क्षेत्राचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
ये स्टार्टअप लीग से हटके हैं, आज वे ऐसे सेक्टर्स में काम कर रहे हैं जिनके बारे में 10 साल पहले तक कल्पना भी नहीं की जा सकती थी. AI, स्पेस, न्यूक्लियर एनर्जी, सेमीकंडक्टर्स, मोबिलिटी, ग्रीन हाइड्रोजन, बायोटेक्नोलॉजी, आप नाम लीजिए और कोई ना कोई भारतीय स्टार्टअप उस सेक्टर में काम करते हुए दिख जाएगा.
देशाची अर्थव्यवस्था वेगानं पुढे जात असून संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर आहे. या काळात गुणवत्तेला प्राधान्य द्यायची गरज आहे असं मत मोदी यांनी मांडलं. ज्या वस्तूंचं उत्पादन भारतात होईल त्याचा दर्जा आणखी सुधारण्याचा संकल्प करायचं आवाहन त्यांनी केलं. देशातल्या सर्व युवांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर मतदार म्हणून नोंदणी करावी, यामुळे भारताची लोकशाही बळकट होईल असं मोदी म्हणाले. भारत आणि मलेशिया यांच्यातल्या दृढ संबंधांवरही प्रधानमंत्र्यांनी भाष्य केलं. मलेशियात 500 पेक्षा जास्त तमिळ शाळा असून तिथं या भाषेसोबतच इतर विषयही तमिळमध्येच शिकवले जातात, याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. तसंच मलेशिया भारत वारसा सोसायटी करत असलेल्या कामाचंही त्यांनी कौतुक केलं. गुजरातमध्ये बेचराजीच्या चंदनकी या गावातल्या सामुदायिक स्वयंपाकघरात संपूर्ण गावासाठी जेवण तयार होतं आणि सगळे गावकरी एकत्र बसून जेवतात या अनोख्या परंपरेचं वर्णन प्रधानमंत्र्यांनी मन की बात कार्यक्रमात केलं. तसंच जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये शेख गुंड या गावात वाढणारं व्यसनांचं प्रमाण पाहून सर्व गावकऱ्यांना एकत्र करून अशा पदार्थांची विक्री बंद पाडणाऱ्या मीर जाफर यांचाही गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. याशिवाय नद्यांचं पुनरुज्जीवन, पर्यावरण संवर्धन, दुष्काळ निवारण, स्वच्छता, भरड धान्याला प्रोत्साहन इत्यादी क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या देशाच्या विविध भागातल्या नागरिकांचं त्यांनी कौतुक केलं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या इंडिया AI समिटमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञ जगभरातून एकत्र येणार आहेत असं मोदी यांनी नमूद केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भारताची प्रगती आणि यश या परिषदेतून जगासमोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशभरात आज 16वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा होत आहे. भारतीय लोकशाहीत नागरिकांची मध्यवर्ती भूमिका ठळकपणे मांडणारी माय इंडिया माय वोट ही यंदाची संकल्पना आहे. भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. मतदारांचं महत्व अधोरेखित करणं, निवडणुकांविषयी जनजागृती वाढवणं आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करणं हा या दिनाचा उद्देश आहे. या निमित्तानं नवी दिल्ली इथं झालेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केलं. मतदार ओळखपत्रामुळे मतदारांना जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीत सक्रिय भागीदार होण्याचा अधिकार मिळतो असं त्यांनी सांगितलं.
मुझे विश्वास है कि देश के सभी युवा मतदाता बहुत जिम्मेदारी के साथ अपने मताधिकार का प्रयोग करेंगे तथा राष्ट्र के निर्माण में अपनी भागीदारी निभाएंगे.
मताधिकाराचा हक्क बजावणं हे राजकीय जागृतीचं माध्यम असल्याचं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते याचं स्मरण राष्ट्रपतींनी करून दिलं. मतदानाच्या अधिकारासोबतच प्रत्यक्ष मतदान करणंही तितकंच महत्वाचं असतं असं त्यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींनी निवडणूक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर, मतदार जागृती, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले. यात मतदारांच्या जागृतीसाठी उत्कृष्ट मोहीम राबवल्याबद्दल आकाशवाणी वृत्त विभागाला इलेक्ट्रॉनिक रेडिओ श्रेणीत पुरस्कार देण्यात आला. आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय मतदार जनजागृतीसाठी निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबवले जात असून प्रथम मतदान करणाऱ्या युवकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. दरम्यान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी जबाबदार आणि जागरूक मतदानातून लोकशाही अधिक बळकट करण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, मनसुख मांडवीय यांनीही मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नाशिकमध्ये आज सकाळी काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत. यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज 6:45 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारगृह सेवांमधील 982 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 101 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचं विशिष्ट सेवा पदक आणि 756 कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदकं प्रदान केली गेली. समर्पित आणि निष्ठावान सेवेसाठी ही पदकं प्रदान केली जातात. यापैकी 125 कर्मचाऱ्यांना शौर्य पदकं देण्यात आली असून ही दुर्मिळ शौर्यपूर्ण कृत्यांसाठी दिली जातात. यात महाराष्ट्राच्या पोलीस आणि सुरक्षा दलातल्या 75 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या पदकांमध्ये 31 शौर्य पदकं, उल्लेखनीय सेवेसाठीची 4 राष्ट्रपती पदकं आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या 40 पदकांचा समावेश आहे. या सन्मानानं शौर्यवान आणि सेवेत पराक्रमी कामगिरी करणाऱ्या पोलीस आणि कर्मचाऱ्यांचं योगदान अधोरेखित केलं आहे. सीबीआयमधल्या 31 अधिकाऱ्यांना पोलीस पदकं प्रदान करण्यात आली. कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर हत्या प्रकरण आणि विचारवंत नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासाचं नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. सीबीआयचे संयुक्त संचालक व्ही चंद्रशेखर यांना राष्ट्रपतींचं विशिष्ट सेवा पदक देण्यात आलं असून 25 अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर झालं आहे. या सन्मानानं शौर्यवान आणि सेवेत पराक्रमी कामगिरी करणाऱ्या पोलीस आणि कर्मचाऱ्यांचं योगदान अधोरेखित केलं आहे. कर्तव्यावर असताना मद्यपान करणारे एसटीचे चालक आणि इतर कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित करावं असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिले. मुंबईतल्या परळ रेल्वे स्थानकाला आज भेट देऊन त्यांनी चालक वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या. तसंच काही कर्मचाऱ्यांकडून मद्याचा दुर्गंध आल्याचं निदर्शनाला आल्यामुळे सरनाईक यांनी तिथं उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि संबंधितांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायचे निर्देश दिले. महाराष्ट्रातल्या अलीकडच्या महापालिका निवडणुकातील पराभवावरून काँग्रेसनं तातडीनं आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंत गाडगीळ यांनी म्हटलं आहे. पक्ष टिकून राहायचा असेल तर निष्ठावंत कार्यकर्ते आणि ग्रामीण मतदारांशी पुन्हा नातं जोडणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड इथल्या मोदी मैदान इथं शहीदी सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत गॅन्ट्री अर्थात वाहतूक नियंत्रणासाठीची लोखंडी चौकट उभारण्याचं काम 27 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या बहिरम इथं सातपुडा श्री क्षेत्र बहिरम बाबा यात्रेच्या निमित्तानं आयोजित आमदार हिंद केसरी बैलगाडा शर्यत रंगस मैदानात झाली. ही विदर्भातली प्रसिद्ध स्पर्धा यंदा यवतमाळ आणि हिंगोलीतल्या शेतकऱ्यांसोबतच संपूर्ण महाराष्ट्र मध्य प्रदेशातल्या स्पर्धकांच्या सहभागानं झाली. मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावरच्या मालाड रेल्वे स्थानकावर धक्का लागल्याच्या कारणानं एका तरुणानं दुसऱ्या व्यक्तीचा खून केला. मृत व्यक्ती ही NM महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. ट्रेनमधून उतरत असताना धक्का लागल्याच्या वादातून ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे तपास करून आरोपीला वसी रेल्वे स्थानकातनं ताब्यात घेतलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा क्रिकेट सामना आज गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. राज्यासह देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती देशाला संबोधित करणार. अग्निशमन दल, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारगृह सेवांमधल्या 982 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं प्रदान. राज्यातल्या 75 जणांचा समावेश आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा क्रिकेट सामना आज गुवाहाटी इथं खेळला जाणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.